उत्परिवर्तन म्युटेशन सजीवांच्या पेशीत असलेल्या जनुकीय माहितीत घडून आलेला बदल म्हणजे उत्परिवर्तन. उत्परिवर्तनामुळे जनुकांमध्ये किंवा गुणसूत्रांमध्ये बदल होतो आणि त्यामुळे त्यांच्या विशिष्ट लक्षणांमध्ये बदल घडून येतात. काही उत्परिवर्तनांमुळे स्पष्ट जाणवणारे बदल घडून येत असतात. उदाहरणार्थ कॉन्कॉर्ड ही द्राक्षाची जात एका जंगली जातीच्या द्राक्षांपासून उत्परिवर्तनातून निर्माण झालेली आहे. उत्परिवर्तने पुढील पिढीत संक्रमित होऊ शकतात. सामान्यपणे उत्परिवर्तनांचे घातक परिणाम दिसून येतात. उदाहरणार्थ विविध प्रकारचे कर्करोग आणि जन्मापासून नवजात बालकांमध्ये आढणारे दोष हे काही पेशींच्या उत्परिवर्तनामुळे घडून येत असतात. काही वेळा सजीव पर्यावरणाशी जुळवून घेत असताना त्यांच्या जनुकांमध्ये किंवा गुणसूत्रांमध्ये बदल होतात. उत्परिवर्तने जैविक उत्क्रांतीच्या नैसर्गिक निवड या मूलभूत प्रक्रियेसाठी आवश्यक घटकांचा पुरवठा करीत असतात. सजीवांची अनुवांशिक वैशिष्ट्ये जनुकांवर अवलंबून असतात. शरीराचा आकार, आकारमान, वाढ, डोळ्यांचा किंवा केसाचा रंग अशी लक्षणे निश्चित करणारी वेगवेगळी जनुके असतात. काही जनुके दोन किंवा अधिक लक्षणे ठरवतात तर काही लक्षणे जनुकांच्या समूहावर ठरतात. पेशींच्या केंद्रकामध्ये गुणसूत्रे असतात. गुणसूत्रे धाग्यांप्रमाणे दिसतात. ती डीएनए, डीऑक्सी रिबोन्युक्लिक आम्ल आणि विशिष्ट प्रथिनांपासून बनलेली असतात. एका गुणसूत्रात डीएनएच्या एका रेणूचे वेटोळे असते. या वेटोळ्यावर जनुके विशिष्ट क्रमाने असतात आणि गुणसूत्रांबरोबर ती वाहून नेली जातात. उत्परिवर्तनामुळे एखाद्या जनुकावर किंवा अखंड गुणसूत्रांवर परिणाम होऊ शकतो. डीएनएच्या रेणूत किंचित रासायनिक बदल झाला तर जनुकीय उत्परिवर्तन होते आणि गुणसूत्रांच्या संख्येत किंवा रचनेत बदल झाला तर गुणसूत्रीय उत्परिवर्तन होते. डीएनएचा रेणू अॅडेनिन ए, ग्वानिन जी, सायटोसिन सी आणि थायामिन टी अशा चार वेगवेगळ्या न्यूक्लिओटाईड घटकांपासून बनलेला असतो आणि रेणूत त्यांचा अनुक्रम निश्चित असतो. त्यांच्या अनुक्रमात होणाऱ्या बदलांनुसार जनुकीय उत्परिवर्तनाचे गट केलेले आहेत. प्रतियोजन, लोप, समावेशन आणि स्थानांतरण. जनुकातील कोणत्याही नत्र घटकाची जागा दुसऱ्या घटकाने घेतल्यास त्याला प्रतियोजन उत्परिवर्तन म्हणतात. काही वेळा जनुकातील एक किंवा अधिक घटक क्रमाने वगळले जातात. अशा प्रकाराला लोप उत्परिवर्तन म्हणतात. तसेच काही वेळा जनुकांमध्ये एक किंवा अधिक घटक मिळवले जातात. अशा प्रकाराला समावेशी उत्परिवर्तन म्हणतात. लोप किंवा समावेशी उत्परिवर्तनामुळे मोठे बदल संभवतात कारण गुणसूत्रांच्या ज्या बिंदूपाशी एक किंवा अधिक घटक लोप पावतात किंवा समाविष्ट होतात त्या बिंदूपासून पुढे घटकांचा क्रम बदलतो. परिणामी सांकेतिक माहिती देखील बदलते. जेव्हा दोन किंवा अधिक घटकांचा क्रम उलटसुलट होतो त्या प्रकाराला स्थानांतरण उत्परिवर्तन म्हणतात. जनुकांच्या उत्परिवर्तनामुळे दात्र पेशींचा पांडुरोग, सिकल सेल अॅनिमिया हा आजार होतो. रक्तातील तांबड्या पेशींच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवणाऱ्या जनुकांच्या डीएनएमध्ये किरकोळ बदल झाल्यामुळे हा रोग जडतो. गुणसूत्रांच्या संख्येत किंवा संरचनेत बदल घडून आल्यास गुणसूत्रीय उत्परिवर्तन होते. उदाहरणार्थ डाऊन सिंड्रोम नावाचा मानसिक आणि शारीरिक विकार गुणसूत्रीय उत्परिवर्तनामुळे होतो. जन्मापासून एखाद्या व्यक्तीमध्ये विशिष्ट किंवा सर्व गुणसूत्रे अतिरिक्त असल्यामुळे हा विकार जडतो. गुणसूत्रीय उत्परिवर्तनात जनुकांची संख्या वाढल्यामुळे त्याचे विपरीत परिणाम सजीवांचे शरीरक्रियाशास्त्र, रूपिकी आणि वर्तन या बाबींमध्ये दिसून येतात. निसर्गात उत्परिवर्तने उत्स्फूर्त घडून येतात. सूर्यप्रकाशातील अतिनील, जंबूपार किरणे, क्ष किरणे आणि विशिष्ट रसायने याद्वारे ही उत्परिवर्तने घडून येतात. गुणसूत्रांमध्ये जागा बदलू शकणाऱ्या डीएनएच्या विशिष्ट खंडामार्फत देखील उत्स्फूर्त उत्परिवर्तन घडते. ज्या कारकांमार्फत उत्परिवर्तन घडून येते त्यांना उत्परिवर्तक म्हणतात. एखाद्या सजीवाच्या अंडाणू किंवा शुक्राणू निर्माण करणाऱ्या पेशींमध्ये उत्परिवर्तनामुळे बदल झालेला असेल तर हा बदल त्या सजीवांच्या वंशजांमध्ये उतरू शकतो. त्याला जननिक उत्परिवर्तन म्हणतात. शरीरातील इतर पेशींमध्ये झालेल्या बदलास कायिक उत्परिवर्तन म्हणतात. उत्परिवर्तनाचे परिणाम दिसून येतातच असे नाही. ज्यांचे परिणाम दिसून येतात अशी बहुतेक उत्परिवर्तने घातक असतात. मात्र काही उत्परिवर्तनांमुळे सजीव त्यांच्या जातीतील इतर सजीवांच्या तुलनेने टिकून राहतात आणि प्रजनन करतात. अशी उत्परिवर्तने जननिक असतील तर उत्क्रांतीच्या दृष्टीने उपकारक ठरतात. उत्परिवर्ती सजीवांमधील फायद्याची लक्षणे त्यांच्या पुढच्या पिढीत उतरली तर ती पिढी देखील तग धरून राहते आणि प्रजनन करते. पिकांची तसेच जनावरांची नवीन आणि सुधारित पैदास करण्यासाठी पैदासिक उत्परिवर्तनाचा वापर करतात. यात एक किंवा अधिक लाभदायक उत्परिवर्तने घडून आलेल्या वनस्पतींची आणि प्राण्यांची निपज करून सुधारित वाण निर्माण केले जातात. ही नोंद शिवाप्पा किट्टद यांनी केली आहे.